प्रभूची माया खरोखरच कुणालाही कळत नाही. इकडे मथुरेत कारागृहात कृष्ण जन्म झाला तर त्याचवेळी गोकुळात नंदराजाची पत्नी यशोदा हिच्या उदरी कन्यारत्न जन्माला आलं. आपल्या उदरी पूर्वी प्रसवलेल्या सातही बाळांचा दुष्ट कंसानं केलेला निर्घृण वध देवकीला आठवला. निदान या आठव्या बाळाचे तरी प्राण वाचावेत म्हणून देवकीनं ते चिमुकलं बाळ गोकुळात नंदराजाच्या घरी नेऊन पोचवण्याची विनंती केली.
Bye.